नवीन वर्षाची सुरुवात करतो रे पाश्यमारांना सलामी देऊन।